हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अग्ना विष्णो शयोष सेमा वरदन्तु वां गिरः द्युम्नैर्वाजेभिरागतम् वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रसितिश्च मे धीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे पानश्च मे व्यानश्च मे सुश्च मे चित्तम् च आधीतम् च मे वाक् च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रम् च मे दक्षश्च मे बलम् च ओजश्च मे सहश्चम् आयुश्च मे जरा च आत्मा च मे तनुश्च मे शर्म च मे वर्म च मेऽङ्गानि च मे स्थानि च मे परुवंशि च मे शरीराणि च मे ज्येष्ठम् च आधिपत्यम् च मे मन्युश्च मे भामश्च मे मश्च मेऽम्भश्च मे जेमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रथिमा च मे वर्ष्मा च मे द्राघुया च मे वृद्धम् च मे वृद्धिश्च मे सत्यम् च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनम् च मे वशश्च मे द्विषिश्च मे क्रीडा च मे मोदश्च मे जातम् च मे जनिष्यमाणम् च मे सूक्तम् च मे सुकृतम् च मे वित्तम् च मे वेद्यम् च मे भूतम् च मे भविष्यच्च मे सुगम् च मे सुपथम् च मरुद्धम् च मवृद्धिश्च मे क्लुप्तम् च मे क्लुप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे।
श्रीराम परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंददादा आपल्याला आज सांगणार आहे। सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं। पुरुषवर्गाने पांडुरंगाच्या बाजूला आणि भगिनी वर्गाने ऑडिओ व्हिडिओ रूमच्या बाजूला सरकून घ्यावं, म्हणजे मध्ये एक अजून लाईन होऊ शकेल।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। सत्यसाई निलयमधली प्रवचन आणि श्रीयुत विजयराव खांडेकरांच्या घरचं ध्यान केंद्र यांची घडी थोड्याच कालावधीत यथास्थित बसली। स्वामीजी रोज सकाळ संध्याकाळ खांडेकरांच्या घरी साधकांसमवेत जायला लागले, येणाऱ्या साधकांकडून साधनेचे धडे गिरवून घ्यायला लागले। माझं घर त्याच वाड्यात असल्यामुळे मी जमेल तितक्या वेळा त्या केंद्रात ओढल्यासारखा जात असे, पण ही फक्त माझीच गत नव्हती। मी तर 10 सेकंदाच्या अंतरावर राहत होतो, पण बहुतेक सर्व युवा साधक साधिका व्यसनाधीन झाल्याप्रमाणे खांडेकरांच्या केंद्रात जात असत। थोड्याच दिवसात स्वामीजींनी स्वतःसाठी एक उपक्रम सुरू केला। खांडेकरांच्या घरी सकाळी केंद्रात येऊन स्थानापन्न झाले की सर्व संतांच्या तजवीरींना उदबत्ती दाखवून झाल्यावर त्यांनी ज्ञानेश्वरीतील एक एक ओवी वहीत लिहून उतरवायला सुरुवात केली। रोज एक ओवी लिहित असत। त्यावेळेस ते म्हणाले होते की माझं अक्षर सुधारलं पाहिजे असं मला वाटतं। खरं म्हणजे माझं हस्ताक्षर पूर्वी तसं वाईट नव्हतं, पण 40 वर्ष दुकानदारी केली, कापड विक्रीच्या पावत्या लिहून लिहून अक्षराचं वळण पूर्ण नाहीसं झालंय। आता इथे एक वही पेनच आणून ठेवलं आहे, रोज माऊलींची एक ओवी लिहित जाणार. एकदा निश्चय झाला की तो चिरकाळ टिकवायचा हा स्वामींचा स्थायी भाव होता. त्यांनी खरोखरच तेव्हापासून ज्ञानेश्वरीतली एक एक ओवी लिहिण्याचा परिपाठ सुरू केला आणि त्यांच्या या आश्चर्यचकित करणाऱ्या सातत्यामुळे त्यांचं अक्षर बदलून गेलं. आपला विश्वास बसू शकणार नाही इतकं त्यांचं अक्षर बदललं. मला आठवतं त्यानुसार स्वामी स्वरूपानंदांच्या अक्षराच्या जवळ जाईल असं त्यांचं हस्ताक्षर होऊन गेलं. स्वामीजी दुकानाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर त्यांच्या वैयक्तिक साधन मनन वाचन चिंतन या सर्वांनाच अधिकच अंतरंगता येऊ लागली. समर्थांच्या सांगण्यानुसार त्यांचं चालणं बोलणं लिहिणं वाचणं बघणं सारच अधिकाधिक सुंदर होत चाललं होतं. आपल्या सद्गुरूंचा स्वामीजींना ध्यास लागून राहिला होता आणि चिंतने तद्रूपता या वेदांताच्या सिद्धांतानुसार अतिशय वेगानं त्यांचं अंतर्बाह्य रुपांतरण होत चाललं असावं हे आता विचार करताना जाणवतंय. पण तेव्हा कळायला काही मार्ग नव्हता. त्यांचं आणि स्वामी स्वरूपानंदांचं एक गूढ रम्य भावाद्वैत वेगाने घडत होतं. त्याची ग्वाही देणारा एक प्रसंग त्या सुमारास घडला. माझा मामा कस्टम्स विभागात इन्स्पेक्टर होता. त्याचा बराचसा नोकरीचा काळ कोकण किनारपट्टीवरच गेला. त्यांनी स्वरूपानंदांचं पावसला जाऊन काही वेळा दर्शन पण घेतलं होतं. त्याला फेस रिडिंग हस्तसामुद्रिक अशा विद्या अवगत होत्या. तो आमच्या घरी 3-4 दिवसांसाठी आला होता. माझ्या आईकडून त्याला मी स्वामी माधवनाथांचा अनुग्रह घेतला आहे हे कळलं आणि थोडा जास्तच त्यांच्या नादाला लागलो आहे अशीही वार्ता कळली होती. तो म्हणाला की तुझ्या गुरूंना मला बघायचं आहे. मी त्याला सत्यसाई निलयममधल्या रात्रीच्या प्रवचनाला घेऊन गेलो. सत्यसाई निलयमचा हॉल हा थोडासा इंग्रजी एल आकाराचा होता. स्वामीजींच्या डाव्या हाताच्या भागात आणि समोरच्या दोन ओळींमध्ये पुरुष मंडळी बसत आणि उजव्या हाताचा आणि समोरचा सर्व भाग भगिनी वर्गांनी व्यापलेला असायचा. आम्ही मुलं त्यांच्या डाव्या हाताच्या भागात त्यांच्या आसनाजवळ बसत असू. सद्भक्त श्रीयुत फाटक काका, श्रीयुत शिंदे काका, श्रीयुत जोशी काका हे अत्यंत नियमित आणि वेळेआधीच येणारे साधक पुढे अगदी आसनालगत बसायचे आणि आम्ही मुलं जिथे जागा मिळेल तिथे बसून घ्यायचो. मामाला घेऊन मी आमच्या नेहमीच्याच जागी बसलो. प्रवचन सुरू झालं. प्रवचनभर मामा टक लावून स्वामींकडे बघत बसला होता. मला खूप उत्सुकता होती त्याला काय वाटत असेल याची. प्रवचनभर मी एकदा मामाकडे आणि एकदा स्वामींकडे पाहत होतो. आपल्या स्वामींचं प्रवचन त्याला खूप आवडावं, स्वामी त्याला खूप आवडावेत असं मला मनापासून वाटत होतं. पण प्रवचन संपेपर्यंत थांबणं भाग होतं. प्रवचनानंतर स्वामींना नमस्कार झाले तेव्हा मामाची मी स्वामींशी ओळख करून दिली. स्वामीजी खूप आपुलकीनी त्याच्याशी बोलले. घरी पोचल्यावर अधीरतेनी मी त्याला विचारलं कसं वाटलं तुला प्रवचन. तो म्हणाला प्रवचन खूप आवडलं रे, पण त्याहीपेक्षा मी बघत होतो की त्यांच्यामध्ये मला सारखा स्वरूपानंदांचा भास होत होता. मी आश्चर्यचकित झालो. मी त्याला विचारलं तुला स्वरूपानंद स्पष्ट आठवतात का, कारण फोटोत बघून मला तर तसं काही वाटत नाही. तो विचारपूर्वक मला म्हणाला मला त्यांची चेहरेपट्टी चांगली लक्षात आहे. फोटोत साम्य नसेल तुला कळत, पण माधवनाथ आणि स्वरूपानंदांमध्ये खूपच साम्य मला आज जाणवत होतं, म्हणून मी त्यांच्या चेहऱ्याकडे सारखा बघत बसलो होतो. हे ऐकून मला अतिशय आनंद झाला. माझा मामा काही असा भोळा भाबडा दिसला बुवा की घाल लोटांगण अशातला मुळीच नव्हता. किंबहुना बुवाबाजीचा तो खंदा विरोधकच होता. त्याला हे जाणवणं याचं मला विशेष वाटलं. मी दुसऱ्या दिवशी केंद्रात स्वामीजींना सांगितलं. माझ्याकडे एक क्षणभर त्यांनी अतीव प्रेमाने पाहिलं आणि स्वरूपानंदांच्या तसबिरीकडे एक भावविभोर दृष्टिक्षेप टाकला. हरी हरी इतकाच एक अस्फुट उच्चार केला आणि माझ्या हातात प्रसाद दिला. मला खरं त्यांना विचारायचं होतं तुम्हाला काय वाटतं हे ऐकून, परंतु त्यांची भावविभलता बघून असं काही विचारण्याची माझी हिंमतच होऊ शकली नाही. अनुग्रहाला 1.5-2 वर्ष झाली तरीसुद्धा माझी ध्यानाची बैठक 30-35 मिनिटांवरच अडकून बसली होती. स्वामी सांगतात तसा ध्यानाला बसण्याचा प्रयत्न चालू होता. सोहमचे सुरुवातीचे श्वास, साक्षीत्वाचा अभ्यास, कट्टानी विचारांपासून दूर होण्याचा प्रयत्न हे सर्व नियमितपणाने चाललं होतं. पण सलग 1 तास 1.5 तास बसवायचं नाही. प्रथम उजव्या पायात मुंग्या यायच्या आणि नंतर त्या पायाचा चवडा खूप दुखायला लागायचा. सकाळी घरी ध्यान करताना किंवा खांडेकरांच्या केंद्रात ध्यान करताना हीच पंचाईत होत असे. ध्यानात मिळणारे तुरळक निर्विचारतेचे क्षण पकडत असतानाच पायातल्या कळा अस्वस्थ करत असत. त्यावर उपाय सापडत नव्हता. शेवटी खांडेकरांकडच्या केंद्रात स्वामीजींना ही अडचण सांगितली. त्यावर ते म्हणाले, ध्यानाला बसताना कसा बसतोस दाखव मला. मी त्वरित नेहमीसारखी ध्यानाची बैठक घालून त्यांना दाखवली. म्हणाले, ठीक आहे, आता नक्की कुठं दुखतं? मी त्यांना पायाचा दुखणारा भाग दाखवला. सगळं बघून मग म्हणाले, तुला काही झालेलं नाहीये. आपल्या स्नायूंना असं बसण्याची सवय नसते, त्यामुळे काही वेळा पायातला रक्त प्रवाह थोडा वेळ कमी होतो तेव्हा मुंग्या आल्यासारखं वाटतं आणि नंतर त्या कमी होतात. पण आपण बसून राहिलं पाहिजे. मग जरा मिश्किलपणाने म्हणाले, आपलं कसं असतं, जरा एक मुंगी पायाला आली की सगळं लक्ष ध्यानाऐवजी त्या मुंगीकडेच. ते म्हणतात ते मला पटलं होतं, त्यामुळे मलाही हसायला आलं. पुढे म्हणाले, मुंग्या आल्या तर येऊ देत, त्या चावतात थोडीच, त्या आल्या तशा निघून जातील. आपण जर त्यांची पर्वा न करता तसेच बसून राहिलो तर. मी म्हणालो, पण पाय खूप दुखतो स्वामीजी. ते समजावत म्हणाले, रोज 25-30 मिनिटं बसतोस ना, मग असं कर की तो वेळ थोडा थोडा वाढवत नाही. आज 30 मिनिटं बसलास तर उद्या 1-2 मिनिटं जास्त बसायचं. पाय दुखला तरी तेवढा वेळ उठायचंच नाही. ध्यान कदाचित होणार नाही, पण निग्रहानी तेवढा वेळ बसायचं, मग अजून 1-2 मिनिटं वाढवायची. असं करत करत पाऊण तास 1 तासावर ध्यानाची बैठक जाऊ शकते. तसं करून बघ. हे काम मला जरा कठीणच वाटलं, पण स्वामींनी सांगितलं म्हटल्यावर आता केलंच पाहिजे असंही वाटायला लागलं. माझे केंद्रातले मित्र पंकज, शशांक यांना मी हे सांगितलं. आम्ही सर्वच जण मग तसा प्रयत्न करायला लागलो. 1.5 तासाची सलग बैठक करण्याचं ध्येय त्यानंतर काही वर्षातच साध्य झालं.
रे सावैया कैसी वाजविली मुरली आहरे सावैया कैसी वाजविली मुरली तुझा मुरली सा तो ध्वनी अकल्पित पड़ला कानी तुझा मुरली सा तो ध्वनी अकल्पित पड़ला कानी विभल झाले अंतकरणी घर धंदा विसरले कैसी वाजविली मुरली आहरे सावैया कैसी वाजविली मुरली मुरली नभे केवल बाण तिने हरिला माझा प्राण मुरली नभे केवल बाण तिने हरिला माझा प्राण संसार केला दान दान हृदयेऊनी संचरली कैसी वाजविली मुरली आहरे सावैया कैसी वाजविली मुरली तुझा मुरली से सुरतान विसरले देह भान तुझा मुरली से सुरतान विसरले देह भान घर सोडुनी धरिले रान वृंदावनी गेले हे कैसी वाजविली मुरली आहरे सावैया कैसी वाजविली मुरली एका जनार्दनी मणि गोविंदा पतित पावना परमानंदा एका जनार्दनी मणि गोविंदा पतित पावना तुझा नामा सामज धंदा वृत्ति तव पदी निवर्तली कैसी वाजविली मुरली आहरे सावैया कैसी वाजविली मुरली कैसी वाजविली मुरली कैसी वाजविली मुरली
गेले बरेच दिवस आपणास विचारावे म्हणून विचार करीत होतो। बहुतेक वेळेस मी विचारणार असलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्या प्रवचनांमधून वा सत्संगांमधून आपोआप मिळत असल्यानेच थांबलो होतो। आपल्या अनुग्रह प्रसादाचा लाभ होऊन 9 वर्षे झाली, त्यानंतर गेली 7 वर्षे रोज न चुकता कमीत कमी 1 तास ध्यान करत आहे। आता हा कालावधी वाढविण्याचा निकराचा प्रयत्न करीत आहे। आपण एकदा अनुषंगिक साधनेमध्ये घेतल्याप्रमाणे ध्यानास बसण्यापूर्वी आपली मानसपूजा करूनच रोज ध्यानासाठी सुरुवात करतो। त्यानंतर आपणास आपले स्वामी माधवनाथांपासून आदिनाथांपर्यंत सर्व पूर्वसुरी प्रत्यक्ष आपल्यासह ध्यानासाठी आले आहेत व त्यांनाही वंदन करून व ध्यानासाठी सर्वजण आपल्या समोर प्रत्यक्ष ध्यानासाठी बसले आहेत व आपण त्यांच्या चरणकमलांजवळ बसून ध्यान करत आहोत या भावानेच अनुग्रहात सांगितलेले सर्व श्लोक म्हणून ध्यानासाठी बसतो। यावेळेस डोळ्यांमधून अश्रू कितीही कंट्रोल केले तरी वाहू लागतात व अंगास घाम पण येऊ लागतो। त्यामुळे ओम तत्वम सोहम सहा म्हणून झाल्यानंतर सोहमचे श्वास घेणे बरेच जड जाते व मग ध्यानास सुरुवात केली जाते। मनात कोणतेही विचार येत नाहीत हे जाणवते। त्यातच जर सर्दी वगैरे असेल तर सोहमचे श्वास घेणेही अशक्य होते। ध्यानाच्या वेळी संकल्प करताना मी परमात्मा आहे याबरोबर ध्यानाआधी माझ्या गुरु माऊलींनी मला ध्यानास बसण्यास सांगितले आहे त्यामुळे त्यांच्याकडेच आशीर्वाद मागून हा मात्र अत्यंत कळकळीने मागतो। मला ध्यानाचे फळ काय मिळेल ते माझे सद्गुरूच माझ्या पात्रतेप्रमाणेच ठरवतील, मला मागण्याचा अधिकार नाही हीच भावना ठेवून आशीर्वाद मागतो। मी अत्यंत मतिमंद व निर्बुद्ध असल्याने व कोणत्याच सत्संग प्रवचनामध्ये उत्तर न मिळाल्याने माझ्या ध्यानामध्ये येणाऱ्या अडचणी सुद्धा आपणास विचारायचे म्हटल्यावर शब्दांकित करता येत नाहीत। आपणच कृपाळूपणे यातून मला मार्ग दाखवाल का असं विचारलेलं आहे। त्यांनी म्हटलं की ही अडचण मला वैयक्तिक विचारायची होती पण आपला वेळ याच्यामध्ये आपल्या व्यस्त कार्यक्रमामध्ये वेगळा खर्च व्हायला नको म्हणून सत्संगात विचारतो आहे असं म्हटलेलं आहे। एकूण हे निवेदन वाचल्यावर मला खूप समाधान झालं असं मी म्हणेन। याचं कारण असं की कितीही म्हटलं तरी देखील अनुग्रहाच्या वेळेला त्यातही मी अधिकाधिक बारकाव्यानी सर्व सांगण्याचा प्रयत्न करत असतो। तरीही काही एक अभ्यास झाल्यानंतर त्याच्या पुढे बारकाव्याने सांगणं शक्य होतं। अगदीच सुरुवातीला जेव्हा काहीच फार माहीत नसतं तेव्हा सगळंच सांगता येत नाही असं माझ्या लक्षात येतं। ते तुम्ही परत परत ऐकावं म्हणून सत्संग अथवा प्रवचनांच्या वेळेला ध्यानाबद्दल मी अधिक अधिक बोलत असतो। हे सर्व अनुग्रहाच्या वेळेला जे सांगितलेलं आहे त्याला सप्लिमेंटरी आणि आचरण्यासाठी म्हणून सांगितलेलं असतं। अनुग्रहाच्या वेळेला मी सांगतो की 15-20 मिनिटांपासून सुरुवात करा आणि जर एवढं सगळं करायचं झालं तर त्यालाच 5-7-8 मिनिटं लागतील, मग 15 मिनिटं ध्यानातली 7-8 मिनिटं इथंच गेली असं असल्यामुळं अनुग्रहाच्या वेळेला अगदीच प्राथमिक सांगितलं जातं। आणि मग तुम्ही इथं ऐकता, तुमची बैठक जशी वाढते तसं आपल्याला सांगोपांग आणि कसं करायचं आहे याचा तुम्हाला अंदाज आपोआप येत राहतो। श्वासाच्या संबंधी प्रश्न आहे, आपण एक तास ध्यानाला जर बसत असू आणि याच्यामध्ये जो वेळ जातो तो वेळ वाया जातो हे इथं विचारलेलं नाही, पण तुम्ही समजू नका, या भावनेमध्ये अधिकाधिक भावनेनी ध्यानाला बसावं, त्यामुळे हे वाचून मला समाधान झालं, कारण याच्यात एक वेळ जात असतो। एक तासभर ध्यानामध्ये 10 मिनिटं याच्यामध्ये गेली तर पुढच्या ध्यानाकरता ते उपकारक ठरतं, त्याच्याऐवजी बसल्या बसल्या यांत्रिक पद्धतीने सगळं जर म्हटलं आणि श्वास वगैरे घेऊन ध्यानाला बसलं तर तो एक तास इतका कारणी लागत नाही। मी सुद्धा असंच करतो। आता जी ध्यानावरची प्रवचन मी करतो आहे त्याच्यामध्ये या गोष्टी मी सांगणारही आहे आणि तुमच्याकडून करूनही घेणार आहे। ज्या 2-4 पद्धतीने मी बसतो, एकच पद्धत ध्यानाच्या पूर्वी अशा भावनिक पूजेची अशी मी ठेवलेली नाही। याचं कारण तोचपणा आला तरी देखील जरा पंचयित होते, पण इथं मी तुमच्याकडून ते प्रात्यक्षिकासकट करून घेणार आहे तेव्हा, पण ते एकमेकांना आयदर ऑर आहेत, जे हे तरी करायचं किंवा ते तरी करायचं अशा पद्धतीने। कधी मी अनुग्रह आठवतो, अगदी अनुग्रहाच्या वेळेला दार उघडून स्वामीजींच्या खोलीत जाऊन बसलोय इथपासून मी रमून जातो, 10 मिनिटं माझे जातात त्याच्यात। कधी अशी पूजा करतो, मी स्वामीजींच्याकडून ऐकलेलं आहे की ते असं म्हणत असत की ध्यानाला बसताना मी प्रथम आळंदीला जातो असं स्वामीजी म्हणतात। माऊलींच्या दर्शनाला जातो, तिथं गुडघे टेकून समाधीला आलिंगन देऊन समाधीवर डोकं ठेवतो, बाहेर येऊन साष्टांग नमस्कार घालतो, तिथं गडावाडा लोळतो, हे सगळं मानसिक भावानेच ते करतात। परवा अनुषंगिक साधनेच्या वेळेला स्वरूपानंदांनी मी तुम्हाला नित्य नेमानी संध्या समय जेव्हा होतो तेव्हा पाचारण करतो असं म्हटले, ते स्वरूपानंदांनी मानसिक भावानेच आपण कसं करतो सुरुवातीला हे सांगितलेलं आहे, कारण ही यांत्रिक करण्याची गोष्ट नाहीच आहे, याच्यामध्ये खूप भाव ओतणं गरजेचं आहे। भाव म्हणजे सुरुवातीला विचारधारा, तुम्ही त्या विचारांनी ते करता आहात, पण भाव म्हणजे केवळ विचार नाही। उदाहरणार्थ हा माझा मुलगा आहे हा माझा केवळ विचार नाही, विचाराच्या पलीकडे कुठेतरी भाव जातो, पण इतकं त्याचं विश्लेषण न करता देखील आपल्याला जेवढा जमतो तेवढ्या भावानी आपल्याला हे करायचं आहे, त्यामुळे हे वाचून मला समाधान झालं असं मी म्हटलं। हे सगळं एवढं केल्यानंतर त्यांचे अष्टसात्विक भाव खरंच भरून येतात। ज्ञानेश्वर महाराजांनी देखील, ज्ञानेश्वर महाराजांना देखील असं होत होतं, तेथ स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे असं ते म्हणतात। ते केवळ निरूपण नाहीये, त्यांच्या अनुभवातून त्यांनी निरूपण केलेलं आहे। जव काठिण्य विरे अहम भावाचे, विषयाचा विसर पडतो, इंद्रियांची कसमस मोडते, मनाची घडी हृदयामध्ये सहज बसते, मनाची घडी घडे हृदया माझी, अशा प्रकारचं ऐक्य आपलं होतं असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात आणि तसं करावं असंही म्हणतात। त्यामुळे हे जेव्हा असे अष्टसात्विक भाव भरून येतात, अनवरत अश्रू उघडायला सुरुवात होते. ती आपल्या भाग्याचीच वेळ समजायची. असं जर नेहमी होत असेल, बऱ्याच वेळेला वाटतं की विलास इथं भजन सांगतो आणि भजन सांगता सांगता सद्गतीत होतो, ही भाग्याची वेळ. तसं 2-5 लोकांच्या समुदायात कसं दिसतं ते वेगळी गोष्ट, त्याचा विचार नाही करायचा. त्याच्या व्यक्तीच्या दृष्टीने पाहिलं तर ती त्याच्या भाग्याची वेळ, कारण नुसतं रामचंद्र प्रभू असं म्हटल्याबरोबर तो जर सद्गतीत होत असेल आणि रडत असेल तर बाकी काय करायचंय आपल्याला. यांनी चित्तशुद्धी साधते. तसं अनुग्रहाचे हे श्लोक म्हटल्यानंतर अशा प्रकारे अष्टसात्विक भाव भरून येतात. त्यांनी म्हटलंच आहे, कोणतेच विचार येत नाहीत हे जाणवतं असं म्हणतात. अडचण अशी की सोहमचे श्वास घ्यायला त्रास होतो. मी त्यांना असं सुचवेन की हा अष्टसात्विक भावाचा जो जोर आहे तोही येतोही आणि चित्तशुद्धी देऊन ओसरतोही, थोडा वेळ लागतो त्याला. कधी कधी या अष्टसात्विक भावामध्येच भावावस्था म्हणजे उत्तम ध्यानाची स्थिती अशी प्राप्त होते. जेव्हा अशी प्राप्त होते तेव्हा कोणाकोणाचा असा अनुभव आहे की त्या स्थितीमध्ये सोहमचे धड श्वासही न घेता चित्तवृत्ती चिदाकाशात लीन होऊन जातात, तर चालेल असं मी म्हणे. हे जेव्हा तितक्या तीव्रतेने होईल आणि आपोआप चित्तवृत्ती चिदाकाशात जाऊन लीन होतील आणि ध्यान लागून जाईल तेव्हा चालेल. तसं झालं तरी हे रोज अर्थात होणार नाही. एक जी दशा आहे आणि तीव्रता आहे सात्विक भावांची, ही रोज एकसारखी होणार नाही कितीही म्हटलं तरी. त्यामुळे जेव्हा अगदी तसं होईल ती गोष्ट जर सोडली तर इतर वेळेला हे भाव या भावाचा थोडा उपशम होऊन द्यावा आणि या हा उपशम होऊन देण्याच्या वेळेमध्ये आपण परमात्मा स्वरूपच कसे आहोत याचं चिंतन थोडा वेळ करावं. तोच मी आहे असं स्मरण करावं, विचारांनी चिंतन करावं, ओम तत्वम सोहम सहा हे जे गुरुवाक्य आहे त्या गुरुवाक्याचं चिंतन करावं. हळूहळू हा सत्वभावाचा जोर ओसरेल आणि तोपर्यंत वृत्ती देखील आपल्या सोहम भावाशी चिंतनामुळं किंवा स्मरणामुळं तदाकार होत राहतील. असं असल्यामुळं मग नंतर सोहमचे श्वास घेता येतात. हे जे मध्यमेतून घेतले जाणारे सोहमचे श्वास आहेत त्याच्याकरता सर्दी आड येत नाही हे मी तुम्हाला सांगतो. तुमचं नाक सर्दीनी भरलेलं असेल तरी सोहमचे श्वास घेता येतात, कारण हा श्वास विशिष्ट आहे. हा श्वास नाकानी आपल्या नेहमीच्या श्वासासारखा असा नाहीये, तो खोल श्वास असल्यामुळं सोहमचे श्वास सर्दीत देखील घेता येतात. सर्दीत श्वासोश्वासही करता येतोच की किंचित दीर्घ सोहमचा श्वास घेता येतो. सर्दी असताना देखील खूपच असेल तेव्हा अर्थात त्यांचं म्हणणं तेही बरोबर आहे, थोडं अवघड होतं हे तितकंच खरं आहे. तसंच ध्यानाच्या वेळेला संकल्प करताना आपण परमात्म्याबरोबर आहोत, आपल्याला आपल्या सद्गुरूंनी ध्यानाला बसायला सांगितलेलं आहे त्यामुळं त्यांच्याकडेच आशीर्वाद मागून मला काय ध्यानामध्ये द्यायचं आहे ते तेच देवोत, ध्यानाची कृती मी माझ्या तऱ्हेने उत्तम करीन असंच करावं. प्रतीक्षा करू नये, आता कधी होतंय कधी होतंय अशी प्रतीक्षा करू नये. आपण खात्रीनी बसावं की आपण परमात्म स्वरूप आहेत, काही व्हायचा प्रश्न नाहीये. समर्थ असं म्हणतात, पदी हून चळो नाहीये, आपण तेच आहोत. या भूमिकेवरून खालीच न उतरता वैचारिक भावनिक बोधाच्या बुद्धीच्या अशा पातळीवरून आपण मुळात एकच आहोत असं समजूनच ध्यान करावं. पदी हून चळो नाहीये, करावे नाना साधन उपाय, मात्र साधन उपाय मात्र करावेत, पण आपण तेच आहोत अशी खात्री बाळगावी आणि मग करावं. आपण ते नाही अशी खात्री बाळगून त्या सोहमच्या श्वासाचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आपण तेच आहोत असा दृढ विश्वास धरावा आणि साधनेची पराकाष्ठा करावी. तेच आहोत हे सद्गुरु वचन आहे, आपण तेच आहोत हे शास्त्र वचन आहे, माझा त्याच्यावर विश्वास आहे. आता माझ्या प्रचिती करता केवळ मी साधना करतो आहे, पण माझा विश्वास आहे की मी तेच आहे. अशा प्रकारेच बसावं. त्यामुळं जे होईल ते देखील गुरुकृपेनेच होईल. काय होतं आहे याच्याकडं मी लक्ष देणार नाही. अजून मला जमत नाहीये याचा संस्कार मी दृढ करणार नाही. असंच करावं. अशा तऱ्हेने ते जे करतात ते योग्य आहे का असं त्यांना विचारायचं होतं, तर हे अति योग्य आहे. श्वास लगेच घेता येत नसतील समजा आपल्याला, तर अशा वेळेला आपण थोडा सत्वभावाचा जोर ओसरून मग श्वास घेतले तरी चालतील. कधी कधी तो इतका जबरदस्त जोर असतो की त्यामुळे ध्यानच एकदम चांगलं लागतं. रामकृष्णांचं असं होत असे. नुसती प्रार्थना जरी ऐकली, एखादा अभंग जरी ऐकला, तरी ते तद्रूपच होत असं. इतक्या भावनांचा एक प्रकारे भावसमाधी असं त्याला म्हणतात, तसं त्यांचं होत असे. तसं साधकाचं होणं शक्य आहे. कधी कधी प्रवचन ऐकताना देखील असं होईल, कधी कधी अभंग ऐकताना देखील असं होईल, कधी कधी भजन ऐकताना देखील असं होईल. जेव्हा होईल तेव्हा ती विशेष कृपेची वेळ समजावी. पण दरवेळेला असं होईल असं नाही. एक दोन चार वेळेला झालं आणि म्हणून आपण श्वास घेण्याचं भान राहिलं नाही, मग श्वास घेण्याची आठवणच नाहीशी झाली, असं मात्र होऊ देऊ नये. गुरुपदिष्ट साधना करावी. फक्त जेव्हा असं कधी होईल तेव्हा सद्गुरु कृपेनेच झालं असं समजून आपण तशा प्रकारे विचारही उठत नाहीत आणि चिदाकाशात जाऊन थांबलो, पण हे क्वचित कधीतरी होईल, होऊ शकेल. अशा प्रकारचा हा प्रश्न होता. ये वंदना लक्ष्मी वल्लभ म्हणवर.
लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, दीनानाथा पद्मनाभा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, दीनानाथा पद्मनाभा, लक्ष्मी वल्लभा. सुख वसे तुझे पाई, सुख वसे तुझे पाई, मज ठेवी ते चिठाई, ये लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा। दीनानाथा पद्मनाभा, लक्ष्मी वल्लभा। माझी अल्प हे वासना, माझी अल्प हे वासना, तू तो उधारांचा राणा, तू तो उधारांचा राणा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा। दीनानाथा पद्मनाभा, लक्ष्मी वल्लभा। तुका म्हणे भोगे भोगे, तुका म्हणे भोगे पीडा केली दावे गे, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा। दीनानाथा पद्मनाभा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा।
मी पूर्वी काही वेळा आपल्याशी मृत्यू या विषयावर चर्चा केली आहे। त्यावेळी मला मृत्यूविषयी खूप भीती वाटत असे। मी अजूनही मृत्यूबद्दल विचार करीत असतो, पण आता यावर विचार करताना फारशी भीती जाणवत नाही। खरे तर मृत्यूचा आपल्या स्वतःबाबत विचार करणे हे तसे अवघड आहे, कारण मेल्यावर माझे नक्की काय होते हे 100% खात्रीपूर्वक कोणीच सांगू शकत नाही, किंवा अशी एकही व्यक्ती नाही की जी मेल्यावर परत येऊन आपल्याला सांगेल की आपले नक्की काय होते ते। अशा वेळी इतरांचा मृत्यू झाल्यावर त्यांचे काय होते हे बघून काही अडाखे बांधता येईल। इतरांच्या मृत्यूवरून असे समजते की मेल्यावर ती व्यक्ती डोळ्यांनी बघू शकत नाही, हालचाल करू शकत नाही, एरवी एखादे छोटे मुसळ म्हटले कुसळ म्हणायला पाहिजे, एखादे छोटे मुसळ जर शरीरात गेले असेल तर जीव हैराण होतो कुसळ। पण मेल्यावर छोट्या मुसळालाच कुसळ म्हणतात, नाही का? म्हणजे ते जेव्हा डोळ्यात जातं तेव्हा त्याला कुसळ म्हणतात। मेल्यावर शरीराला आग लावली तरी जो शरीरधारी होता त्याला काही संवेदना होत नाहीत, कारण तोच जणू गायब झाला असावा। यावरून असा अंदाज बांधता येईल की माझा मृत्यू होईल तेव्हाही असेच होईल, मी डोळ्यांनी बघू शकणार नाही, मी कानांनी ऐकू शकणार नाही, म्हणजे हे जे काही होणार आहे ते ह्या मीच्या संदर्भात होणार आहे। मग हा मी कोण? 2-3 महिन्यांपूर्वीच मी या संदर्भातला प्रश्न आपल्याला विचारला होता, त्यावेळी मी कोण ह्याचे चिंतन कसे करावे याचे आपण सुंदर मार्गदर्शन केले होते। म्हणजे मी मृत्यूचा विचार करायला निघालो तर शेवटी मी कोण इथेच आलो हे बरोबर आहे का? मृत्यूचा साक्षात अनुभव येणे हे जवळपास अशक्य आहे, फार पूर्वी मला ध्यानात आता आपण मरणार की काय असे वाटून खूप भीती वाटली होती। व त्याबाबत मी स्वामी माधवनाथांचे मार्गदर्शन घेतले होते व आपणही मला त्या अनुभवाबद्दल मार्गदर्शन केले होते। पण हा एकमेव प्रत्यक्ष मृत्यू जवळचा अनुभव, पण बलात्काराने मृत्यूचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला तरी देखील मी कोण इथेच परिणिती होते। उदाहरणार्थ मी अगदी प्रेतासारखा पडून राहिलो, डोळे बंद केले, काही ऐकलं नाही, काही हालचाल केली नाही, तरी शेवटी मी उरतो। मग प्रश्न उरतो की मी कोण, हे चिंतन बरोबर दिशेने चालले आहे का। या चिंतनाचा एक फायदा असा झाला आहे की त्या क्षणात राहण्यास आपोआप जमते। हे चिंतन करीत बसलो तर शेवटी आपण कोण आहोत, इथे येऊन थांबतो असा प्रश्न आहे। मेल्यावर आपलं नक्की काय होतं हे 100% कोणीच सांगू शकत नाही, किंवा अशी एकही व्यक्ती नाही की जी मेल्यावर परत येऊन आपल्याला सांगेल की आपले नक्की काय होते ते। अशा वेळी इतरांचा मृत्यू झाल्यावर त्यांचे काय होते हे बघून काही अडाखे बांधता येतील। ज्या ठिकाणी मानवी बुद्धी, मानवी स्मृती, मानवी प्रतिभा, मानवी विचार, भावना या सर्वांची मर्यादा आहे, अशा वेळेला शास्त्र प्रमाण मानावं, कोणीच सांगू शकत नाही असं जे म्हटलेलं आहे त्याच्याऐवजी शास्त्रांवर श्रद्धा ठेवावी। कोणाकोणाला शास्त्रांवर श्रद्धा ठेवायला जमत नाही, मला असं सांगणाऱ्या व्यक्ती भेटल्या की भगवद्गीता असं म्हणते की जन्माला आलेला त्याला निश्चित मृत्यू आहे आणि जो मृत्यू पावला त्याला ध्रुवम जन्म मृतस्यच, त्याला निश्चितपणे जन्म आहे। पण आम्हाला नाही हे पटत, नाही पटत तर नाही पटत, तुमचं तुमच्याजवळ, मला पटतं। श्रद्धा ही अशी गोष्ट आहे की ज्या ठिकाणी तुम्ही एखादी गोष्ट बुद्धीने सिद्ध करू शकत नाही किंवा प्रत्यक्ष सिद्ध करू शकत नाही तिथं श्रद्धेनी समाधान होतं, श्रद्धेनी नंतर ज्ञान देखील होतं। त्यामुळं मृत्यूबद्दलचा अनुभव मी यांना विचारायचं, यांनी त्यांना विचारायचं, त्यांनी त्यांना विचारायचं आणि सगळ्यांनी म्हणायचं की अजून आम्ही तर मेलेले नाही आहोत त्यामुळे आम्ही निश्चित सांगू शकत नाही। मग आपण म्हणायचं की कोणीच मेलेला नाहीये त्यामुळे कोणीच सांगू शकत नाही। अर्थात प्रश्नाचा रोख तसा नाहीये, मी आता जे बोलतोय तसा प्रश्नाचा रोख नाहीये। प्रश्नाचा रोख शेवटी मी उरतो असा आहे आणि हा मी उरतो हे बरोबर आहे का असा प्रश्नाचा रोख आहे। ध्यानाचा अभ्यास हा शरीराच्या मृत्यूचाच अभ्यास आहे, आपल्याला माहिती नाहीये एवढंच। शवासन हा शरीराच्या मृत्यूचाच अभ्यास आहे, पण त्या शब्दामुळे आपल्याला ते समजतं। 8व्या अध्यायात भगवंतांनी मरणकालीन उपासना सांगताना ध्यान सांगितलेलं आहे। ओम इत्येकाक्षरम ब्रह्म व्याहरन माम अनुस्मरन यह प्रयाति त्यजन देहन याति पार्थान चिंतयन। परमात्म्याचं स्मरण करत आणि ध्यान करत जो देह ठेवतो, सर्व द्वारा आणि संयम्य मनो हृदी निरुद्ध्यच असे शब्द तिथे वापरलेले आहेत. आपल्या जागृत सगळ्या संवेदना संयम करून बंद करणं आणि मनाला हृदयामध्ये बंदिस्त करणं, सगळ्या जागृत संवेदना बंद करणं हा मृत्यूचाच अनुभव आहे. पण कोणाही ध्यान मार्गीयांनी तो मृत्यूचा अनुभव आहे असं विवरण केलेलं नाहीये. ते फार तर सुषुप्ती सांगतात. समाधी ही जणू सुषुप्ती असावी असं सांगतात. याचं कारण एकदम मृत्यूचा अनुभव आहे असं म्हटलं तर तुम्ही आम्ही ध्यानच करणार नाही, त्याच्याऐवजी सुषुप्ती बरी. समाधी म्हणजे जणू गाढ निद्रा असं सांगितलेलं आहे. पण निद्रा म्हणजे देखील मृत्यूच आहे, नाहीतरी मृत्यूला महानिद्राच म्हटलेलं आहे. जेव्हा तुमच्या शरीराचीच आठवण नाहीशी होते, तुमचीच आठवण नाहीशी होते, असा थोडा काळ जातो, अशी सुषुप्ती असो किंवा समाधी असो, म्हणून मृत्यूचा आपण अभ्यास करतो आहोत हे लक्षात ठेवा. ध्यान करतो आहोत याचा अर्थ एक प्रकारे मृत्यूचाच अभ्यास करतो आहोत. देहाचा मृत्यू आणि आत्म्याचं जागरण, आत्मभावाचं जागरण असा अभ्यास खरा करतो आहोत. हे कोणत्या शब्दात सांगितलं जातं याच्यावर सगळं काही आहे. मृत्यूचा विचार करावा, समर्थांनी मरणाचे स्मरण असावे असंच म्हटलेलं आहे. हरिभक्तीस सादर व्हावे, मरणाचं स्मरण असावं. आपल्या ज्या सगळ्या कल्पना आहेत त्या कल्पना आपण आहोत याच्यावरच आधारित आहेत, म्हणजे शरीराने आहोत. मध्यंतरी माझ्याकडे एक आजोबा आले होते आणि ते आजोबा असं सांगत होते की त्यांची कोणती प्रॉपर्टी त्यांनी मुंबईची विकली आणि अमुक ठिकाणी त्यांनी एवढी एवढी जमीन घेतली तेवढ्या पैशांमध्ये आणि तिकडे कशी भरभराट होणार आहे त्या भागामध्ये, म्हणजे त्या पैशाचा कशा प्रकारे खूप वाढणार आहेत ते पैसे असं ते मला सांगत होते. तेव्हा त्यांचं वय जवळपास 68 वर्षांचं होतं. त्यांची एंजियोप्लास्टी झालेली होती आणि मग नंतर असं कळलं की चालताना वगैरे त्यांना दमही लागतो. ही गोष्ट उत्साहानी सांगत असताना त्यांचे डोळे चमकत होते की आपल्याला कसे पैसे मिळणार आहेत. आणि थोड्या वेळानी ते थोडंसं ध्यानाबद्दल बोलले, साधना जमत नाहीये असं बोलले, मग शरीर प्रकृतीविषयी बोलले आणि म्हणाले की आता किती आयुष्य आहे कोण जाणे. या दोन गोष्टींचा एकमेकांशी किती संबंध आहे. वयाच्या 68व्या वर्षी कोट्यावधी रुपये जमिनीमध्ये खर्च करतो मनुष्य, त्याचे भाव फार वाढतील असं म्हणतो. अजून 10-15 वर्षांनी कुठल्या कुठं पोचतील आणि 5 वर्ष आपण जगू की नाही याची खात्री नाहीये. मरणाचं स्मरण जर नसेल तर माणूस हव्या तेवढ्या उड्या मारतो, नाहीतर मग तरी झडझडोनी वहिला निघ या भक्तीची या वाटा लाग, जिया पावसी अव्यंग निज धाम माझे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तसं का नाही करणार, पण इतका झडझडून मृत्यूचा बोधच झालेला नसतो. अगदी आता यांची काही खात्री नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यांना पेशंटला समजते का समजत नाहीये अशी परिस्थिती होती. ते त्यांना बहुतेक ऐकू देखील येत नसावं असं मुलांना वाटत होतं. त्यामुळे त्यांच्या उशाशीच डॉक्टरांनी मुलांना असं सांगितलं की हे आता जगतील असं वाटत नाही. डॉक्टर गेल्यानंतर त्यांनी पापण्या फडफडवल्या, ते जागे झालेत असं वाटलं मुलांना. मुलांनी हात पुढे केला, त्यांनी मुलाचा हात घट्ट धरला, मुलांनी त्यांचा हात घट्ट धरला. आणि मुलगा म्हणाला की आता आपण काय करायचं. पुढे म्हणणार होता की जे आहे ते स्वीकारायचं, पण आता आपण काय करायचं असं म्हणून थोडा पॉज घेईपर्यंत ते म्हणाले की सेकंड ओपिनियन घेऊ. सेकंड ओपिनियन घेऊ. त्यामुळे जो मी आहे, जो मृत्यूचंही चिंतन करतो, मृत्यूनंतर काय होईल अशा प्रकारची भावना करतो, त्याने ध्यान करावं. ध्यान हा मृत्यूचा आहे देहाचा. देहाने निघून जाणं, देह नाही असं वाटणं, जेव्हा मृत्यू होतो तेव्हा देखील शरीर गळून पडतं आणि जी चेतना असते ती चेतना तशीच्या तशी असते. तिला शरीरात परत जायचं असतं बऱ्याच वेळेला. शरीराचं यंत्र बंद पडतं, बाकी काही नाही. ते चालूच होत नसल्यामुळे नाईलाजाने तो बाहेर पडतो. त्यामुळे हा जो मी आहे, हा मी एकटा उरतो हे बरोबर आहे, हा ध्यानातलाही अनुभव तसाच आहे. सास्मित संप्रज्ञात समाधी अस्मी, केवळ मी आहे, ही जी भावना आहे, ही भावना ध्यानात देखील शिल्लक राहते. विचारांतीही तीच भावना शिल्लक राहते. विवेकाच्या शेवटी देखील मीच शिल्लक राहतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मालविता दिवे मालविते जरी मालवे. इथं बटण आहे दिव्याचं आणि ते मी मालवलं आणि हे इथं सगळीकडे अंधार झाला. ते असं म्हणतात की दिवा मालवल्यानंतर दिवा मालवणारा मालवून जात नाही, त्याला समजता अंधार झाला. तरी दीपू नाही हे फावे कवणासी का. डोळ्यात बोट घातलं तरी दिसत नाही अशी परिस्थिती जरी असेल तरी देखील अंधार झालाय हे समजायला तिथं कोणीतरी असतोच. त्यामुळेच विचार संपले हे समजणारा देखील तिथं उपस्थित असतो. आता तर्क नाहीये हे समजणारा उपस्थित असतो. देहाची आठवण नाहीशी झाली आणि देहाखेरीज आपण आहोत हे समजणारा तिथं उपस्थित असतो. तो कधी जात नाही, तो एनलाइटन होतो, त्याला बोध होतो. केवळ मी उरण्याचा प्रश्न नाहीये, त्या मीला आपण परमात्मा आहोत हे समजतं. त्याला असं समजतं की शरीराखेरीज असणारा, मनाखेरीज असणारा, तर्का बुद्धीखेरीज असणारा, देहाखेरीज जगताखेरीज असणारा केवळ आता काहीच नाही, सगळं संपलं तरी तो असतो. तो गेला असं कधी होत नाही. तो आपलं मुक्त स्वरूप अनुभवतो. त्यालाच ब्रह्म असं म्हणतात, त्यालाच आत्मा असं म्हणतात. तिथं तळमळ नसते, दुःख नसतं, विकार नसतात. तो या सर्व भावांपासून मुक्त असतो, म्हणून मुक्त असतो. तिथं देहाची भावना नसते, त्यामुळे मृत्यूची भावना नसते, म्हणून तो मुक्त असतो. तो आपली मुक्ती आपण मोठ्या सुखाने अनुभवत असतो. त्यामुळे हा जो मी उरतो केवळ, हे तर केवळ चिंतनाने किंवा विचारांनी उरतो आहे, पण जेव्हा ध्यानात तसा मी केवळ शिल्लक राहतो तेव्हा तो मीच बोधाला प्राप्त होतो. तो द्रष्टा असतो, तो द्रष्टाच स्वरूप स्थितीला जातो. तदा द्रष्टुहू स्वरूपे अवस्थानम. तो द्रष्टा असतो, तो मी या भावनेनीच असतो, अस्तित्व भावनेनी असतो, आहे या भावनेनी असतो. आणि ते जे आहे पण त्याचं असतं, त्या आहेलाच आपण अमृत आहोत असा बोध होतो. आपण अज अव्यय अक्षर अविनाशी असा बोध होतो। मुळात ते जे अविनाशी अस्तित्व आहे ते अविनाशी अस्तित्व आपल्या स्वतःला जाणतं, तिथे कोणीच कोणाला जाणत नाही असं नाही, ते जाणीवेने ठासून भरलेलं असतं। असं असल्यामुळं ते अविनाशीही असतं आणि जाणीव रूप देखील असतं आणि तिथं दुसरं कोणीही नाही असं जेव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा तिथं यदा द्वैतम नास्ती, ज्या ठिकाणी द्वैत नसतं तिथं सुख असतं, तिथं शांती असते, तिथं समाधान असतं। त्याला ब्रह्म ही संज्ञा आहे, त्याला देव ही संज्ञा आहे, बस ते लेबल आहे। पण ही जी स्थिती आहे मीची, म्हणून विवेकानी मी उरतो हे तर बरोबर आहे, त्याच्यासाठी मृत्यू, मृत्यूनंतर काय, मग कोणी आम्हाला येऊन सांगत नाही, त्या अर्थी गेलेला माणूस ज्या अर्थी पाहत नाही त्या अर्थी असं करायच्याऐवजी आपल्यालाच लावून पाहायचं, आणि ते लावून पाहण्याचा उत्तम उपाय म्हणजे साधना, साधनेच्या वेळेला हे पाहायचं। तसं दुसऱ्याला समजत नाही हे समजून आपल्याला काय उपयोग आहे, दुसरा ऐकत नाहीये हे समजून आपल्याला उपयोग काय आहे। अजूनही रुसूनी आहे तो पती म्हणतो ना पत्नीच्या बिछाण्याशी बसून, ती कित्येक वेळेला रुसलेली होती पण तिचा रुसवा गेलेला होता, पण ही आता मात्र रुसवा सोडत नाही। खुलता कळी खुलेना, ही लौकिक जीवनातली रडगाणी आहेत एक प्रकारे, याला भावगीतं म्हणा, लौकिक भाव व्यक्त करणारी भावगीतं आहेत पण ही रडगाणी आहेत। तसंही म्हटलं तर बोधाचं स्वरूप जे आहे त्या बोधाच्या स्वरूपामध्ये जो मी आहे तो मी अतिशय सुखानी, म्हणून दुसऱ्याच्या मृत्यूवरून अंदाज तर येणार नाही पण स्वतःच्या मृत्यूवरून येईल। शुक्ल पक्ष भृगु वासर रात्रौ आषाढींची नवमी 1856 शकाब्दौ मृत्यू पावलो आम्ही, असं स्वरूपानं मृत्यूचा तीव्र अनुभव त्यांना आला। आणि आमुच्या पश्चात चाले कसा जगाचा गाडा, पाहो जाता दिसे पूर्ववत सुरूच राम रगाडा, फक्त तुम्ही नसणार आहात, या नद्या अशाच वाहणार आहेत, हे वारे असेच वाहणार आहेत, हे सगळे ऋतू असेच येणार आहेत, त्याच्यात तू नसणार आहेस, तुला काही किंमत नाहीये, तू परमात्म्याशी तदाकार आहेस, त्या भावात तू जाणं गरजेचं आहे, बाकी हे असंच चालणार आहे सगळं, असंच रडणं असंच हसणं सगळं जग असंच चालू राहणार आहे, तुझ्या वाचून काही कोणाचं अडणार नाहीये। मात्र या मीला नुसता मी राहतो असं म्हणण्यापेक्षा हा मी बोधासहित आहे असं समजून घेतलं एकदा, असं एकदा समजलं की मग आपलं काम झालं, जीवितांचं काम झालं। याच करता सगळा अट्टहास केलेला होता असं संपूर्णपणे समजतं। म्हणून हे चिंतन तर बरोबरच आहे पण या चिंतनाच्या पुढं हे साधनेनी आपल्या ठिकाणी आपण अनुभवायला हवं, तिथं या मीच्या मीचं मी कोण आहे याचं खरं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला मिळेल। हरिओम तत्सत। एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।